परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बालसाधकांनी म्हटलेल्या माधवाष्टकाने करणार आहोत। बालसाधकांची नावं आहेत वेदांगी तिवसकर, निर्मयी क्षीरसागर, हर्ष क्षीरसागर, अवनी रेडकर आणि साक्षी शेठ। गुरुस्तवनाच्या सोहळ्याची आजपासून सुरुवात होतीय। आपण सगळे खूप प्रेमानी आनंदानी हा सोहळा साजरा करतोय। स्वामीजींच्या चरणांपाशी जो कोणी विसावतो त्याला मनोमन कसं वाटतं ते या भजनामध्ये वर्णन केलंय। सूरज की गर्मी से जलते हुए तनको मिल जाए तरुवर की छाया, वैसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया। साधक म्हणतो की सूर्याच्या दाहकतेनी पोळलेला एखाद्याला जर का वृक्षाची सावली मिळाली तर जो थंडावा जे समाधान त्याला लाभेल तेच समाधान तीच शीतलता माझ्या मनाला जे त्रिविध तापांनी तप्त असं आहे त्याला लाभली केव्हा तर जेव्हा मी तुमच्या चरणांपाशी आलो त्या क्षणी। खरंच स्वामीजींकडे आलेल्या प्रत्येकाला आहे असंच काहीसं वाटत असतं। अनेक श्रांत भ्रांत संत्रस्त जीव इथे आल्यावर सुखावले आहेत। प्रत्येकाच्याच मनामध्ये आपल्या सद्गुरूंच्या विषयी प्रेम कृतज्ञता दाटून राहिलेली असते। या गुरुस्तवनाचा औचित्य साधून आपण ती व्यक्त करतो। आपण काही जणांची इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ऐकतो, पण भाव मात्र प्रत्येकाच्याच मनामध्ये उचंबळून आलेले असतात। गुरुस्तवनाचे हे दिवस अगदी मंतरलेले असतात। प्रत्येकाचं आपल्या सद्गुरूंच्या बरोबरचं एक असं भावविश्व असतं की ज्याच्यामध्ये फक्त मी आणि स्वामीजी, बाकी कोणी नाही। आपण आपापल्या परीने त्या भावविश्वामध्ये रंगून गेलेलो असतो। या गुरुस्तवनाच्या निमित्ताने आपण या वेगवेगळ्या भावविश्वांमध्ये काही क्षण डोकावत असतो आणि स्वामीजींच्या असीम कृपेची, त्यांच्या अथांग महिम्याची अनुभूती घेतो। हे सगळं आपण परत परत अनुभवतो, पण दरवेळेस त्याची गोडी ही चढती वाढती राहते आणि म्हणून या दिवसांची आपण सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहत असतो। खरं तर जेव्हा पुण्यामध्ये पालख्यांचं आगमन होतं, ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरांनी वातावरण भारलेलं असतं, तेव्हापासूनच आपल्या आतमध्ये सद्गुरु माऊलींच्या पूजनाचे वेद लागून राहतात। सद्गुरुस्तवनासाठी विशिष्ट दिवस हवा असं नाही, ती तर अंतःकरणामध्ये व्यापून राहिलेली अखंड प्रक्रिया असायला हवी, पण तरीही या काळातलं गुरुस्तवन हे विलक्षणच असतं। शिवाय स्वामी माधवनाथ जन्मशताब्दीमुळे या गुरुस्तवनाची आर्तता अधिकच विलक्षण आहे। जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्वामी मकरंदनाथांच्या कृपेने गेले वर्षभर अनेक उत्तमोत्तम उत्कट भावपूर्ण असे कार्यक्रम झाले। नुकताच ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा पार पडला आणि या सगळ्यामध्ये आपण गुरुवचनामध्ये चिंब भिजून गेलेलो आहोत। स्वामी माधवनाथ एकदा गुरुपौर्णिमेला म्हणाले होते की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरूंचं स्मरण करतो, पूजन करतो आणि सद्गुरू वर्षातले सगळे दिवस साधकाच्या अंतःकरणामध्ये राहतात आणि ती सद्वस्तू पाहण्यासाठी त्याला सतत मार्गदर्शन करत असतात। आपल्यासाठी गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाच्या सोहळ्याचा दिवस असतोच, पण या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची हुरहुर व्याकुळता व्यापून राहते। स्वामी माधवनाथांच्या सद्गुरुपूजनाचा परमोच्च आविष्कार म्हणजे त्यांनी याच दिवशी आपल्या सद्गुरूंच्या चरणी त्यांचा देह समर्पित केला। गुरुपौर्णिमेच्या या काळामध्ये आपल्या आतमध्ये अनेक भावकल्लोळ उमटत राहतात, स्वामीजींच्या स्मरणांनी मन भरून जातं। मला आठवते मी नुकतीच केंद्रात यायला लागले होते, कॉलेजमध्ये जात होते आणि माझं सकाळचं कॉलेज असायचं आणि एकदा असंच गुरुपौर्णिमेचा सकाळचा कार्यक्रम होता। घरी आईला जरा बरं नव्हतं, त्यामुळे घरची कामं आवरून कॉलेजची काही लेक्चर्स अटेंड करून धावपळ करत मी कार्यक्रमाला पोचले। कार्यक्रमानंतर नमस्कार करण्यासाठी स्वामीजींच्या चरणांवर डोकं ठेवलं। स्वामीजींनी प्रेमाने डोक्यावर हात फिरवला आणि माझे दोन्ही हात घट्ट धरून ते म्हणाले, दोनच शब्द, तू आलीस। आणि त्या दोन शब्दांमध्ये इतकं प्रेम होतं, इतकं कौतुक होतं की जणू काय मी विशेष काहीतरी केलंय। मी तर काही केलं नव्हतंच, पण एवढंच नाही तर ती ओढ देखील त्यांनीच लावलेली होती। हा प्रसंग खूप लहान आहे, अगदी साधा आहे, पण जेव्हा जेव्हा मला त्या प्रसंगाची आठवण येते तेव्हा तेव्हा स्वामीजींचे ते करुणेनी प्रेमाने ओथंबलेले दोन शब्द, त्यावेळेसची त्यांची प्रेमळ दयार्द्रदृष्टी, त्यांचा तो आश्वासक आशीर्वाद, हे सगळं सगळं मनामध्ये रुंजी घालत राहतं। आपल्या प्रत्येकाकडे अशीच लहान मोठी आठवणींची रत्न आहेत आणि जी आपण आपल्या अंतःकरणामध्ये खूप खोलवर जपून ठेवलेली आहेत आणि तीच आपली खरं तर दौलत, खरी श्रीमंती आहे। आज सर्वप्रथम अशाच काही रत्नांच्या माध्यमातून सद्भक्त रवी आठले आपलं गुरुस्तवन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणार आहे। आपल्या केंद्रामध्ये असे कितीतरी साधक आहेत की जे लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांबरोबर केंद्रात यायला लागतात, इथेच मोठे होतात, इथेच स्थिरावतात। अशांपैकी एक म्हणजे सद्भक्त रवी आठले, त्याचं संपूर्ण कुटुंब स्वामीजींच्या चरणी विसावलेलं आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण सगळे वर्षभर ज्या पंधरवड्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो तो हा अतिमंगल गुरुपौर्णिमेचा पंधरावडा। त्यात हे वर्ष आपण परमपूज्य स्वामीजींची जन्मशताब्दी म्हणून साजरी करत आहोत। मी व्यक्तिशः स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला यावर्षी गुरुस्तवन करायची संधी दिली। सद्गुरु स्वरूप अगाध अपार काय मी पामर कैसे वाणू, हा आपल्या पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचा अभंग। प्रत्यक्ष स्वामींचीच जर अशी स्थिती असेल तर माझ्यासारखी सामान्य व्यक्ती काय वर्णन करू शकणार, पण मी यथामती यथाशक्ती प्रयत्न करतो। मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या आईवडिलांमुळे वयाच्या 10व्या वर्षी स्वामी माधवनाथांच्या पायाशी आलो। मी 1 वर्षाचा असताना आईबाबांनी मला पावसला नेलं होतं आणि स्वामी स्वरूपानंदांनी मला अर्धा पेढा भरवला होता। बहुधा त्या पुण्याईवर मी आजपर्यंत या केंद्रात स्वामींच्या पायाशी रमून राहिलो आहे। मी बाबांबरोबर जेव्हा पहिल्यांदा स्वामींच्या बुटी क्लस्टरमध्ये आलो तेव्हा श्री मिलिंददांनी त्यांच्या आठवणींमध्ये सांगितलं आहे तसं स्वामीजी काउंटरमागील छोट्या जागेत लाकडी खुर्चीवर बसले होते। माझी विचारपूस करून थोडा वेळ बसल्यावर आम्हाला प्रसादाची खडीसाखर देऊन येत राहा असे सांगितले। त्यानंतर मी तेव्हा केवळ स्वामीजींच्या जबरदस्त आकर्षण शक्तीमुळे येत राहिलो। माझी शाळा भावे स्कूल जवळ असल्यामुळे बऱ्याच वेळा शाळेत जाताना पटकन नमस्कार करून जायचो। कधी 5-10 मिनिटं बसलो तरी मला स्वामीजी काय बोलायचे फारसं काही कळायचं नाही, पण दुकानात आलो की छान वाटायचं आणि स्वामीजींकडे बघत राहावं असं वाटायचं म्हणून येत राहिलो, किंवा त्यांची शक्ती खेचून आणायची असं म्हणूयात। नंतर बाबांबरोबर रविवार रात्री स्वामीजींच्या घरी भागेश्वर निवासमध्ये यायला लागलो। तिथं आरत्या नाम स्वामीजींचे चांगदेव 65 वर निरूपण असा कार्यक्रम चालायचा। खूप साधक अनुग्रह घेत होते पण माझं स्वामीजींना विचारायचं काही धाडस होत नव्हतं आणि 1981 साल उजाडलं। तेव्हा बाबांनीच दोन्ही मुलांना अनुग्रह द्याल का असं विचारलं आणि स्वामीजींनी लगेचच्या रविवारी सकाळी अनुग्रहासाठी घरी बोलवलं। घरी आईबाबांनी अनुग्रह काय याची थोडी कल्पना दिली आणि तिथं कशी पूजा करायची ते सांगितलं। परमपूज्य स्वामीजींनी अनुग्रह देताना सगळं समजावून सांगितलं, आमच्याकडून पूजा करून घेतली आणि भूमध्याच्या ठिकाणी स्पर्श करून कृपांकित केलं। तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस राहील। त्यानंतर श्री विजूकाका खांडेकर आणि श्री शेखरदादा परांजपे यांच्याकडील केंद्रात शक्य तितकं न चुकता यावं असं वाटायचं, स्वामीजीच खेचून आणायचे असं वाटतं। त्यामुळे बाहेर कुठे न भरकटता या मार्गावर चालत राहिलो। स्वामीजींच्या परमार्थाचं प्रबोधन अतिशय स्वच्छ होतं याचं एक उदाहरण सांगतो। विजूकाकांच्या दुपारच्या केंद्रात एक नवीन साधक आले होते आणि स्वामीजींनी त्यांना रोजचा दिनक्रम कसा असावा ते सांगितल्यावर त्या साधकांनी विचारलं, असं किती दिवस करायचं? त्यावर स्वामीजी चटकन म्हणाले, आपण किती दिवस खायचं जेवायचं असं म्हणतो का? नाही, तसंही साधना करत राहायची। स्वामीजींनी दुकान विकलं आणि शेवटचा दिवस होता। साहजिकच खूप गर्दी झाली होती कारण सगळ्यांना स्वामीजींकडून कापड घ्यायचं होतं। मी पण तेव्हा एक शर्टचं कापड घेतलं, पण बरेच दिवस शर्ट न शिवता तसंच ठेवून दिलं, आठवण प्रसाद म्हणून। असं वाटायचं शर्ट शिवला तर कधीतरी फाटून जाईल। साधकांनी व्यवहार कसा सचोटीने करावा हे स्वामीजी त्यांच्या कृतीतून दाखवून देत असत। जेव्हा त्यांचं दुकान ज्यांनी ते विकत घेतलं होतं त्यांनी शेवटच्या दिवशीची गर्दी पाहून स्वामीजींशी काही बोलणं केलं त्यावर स्वामीजी लगेच म्हणाले होते, हे आजचे सगळे विक्रीचे पैसे तुमचेच आहेत। नंतर बाबांची पुण्याबाहेर बदली झाली तेव्हा आधी आईला आणायच्या निमित्ताने श्री सत्यसाई नीलमला यायला लागलो। तेव्हा प्रवचनाची वेळ 9:30 ते 10:15 अशी असायची आणि त्यावेळचं पुणे, त्यामुळे रात्री प्रवचन सुटायच्या वेळी बराच शुकशुकाट असायचा। मग त्यांनीच बुद्धी दिली आणि प्रवचनाला यायला लागलो। स्वामीजींना नित्यश्रवणाला येणाऱ्या साधकांनी त्यांच्या ठराविक जागेला बसलेलं आवडायचं। स्वामीजी खूपदा विनोदाच्या अंगाने संसारातले काही किस्से सांगायचे तेव्हा असं वाटायचं किंवा असं म्हणीन मी ठरवलंच होतं की लग्न करून संसारात पडायचं नाही। पण जून 1993 मध्ये नोकरी लागल्याची बातमी सांगायला स्वामींकडे गेलो तेव्हा आता लग्न लवकर करायचं असं म्हणून माझी विकेटच घेतली होती। मी कसाबसा धीर एकवटून माझे विचार सांगितल्यावर दासबोधातील खालील ओव्या सांगून मला प्रपंच आणि परमार्थ कसा एकरूप केला पाहिजे ते सांगितलं। आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो। प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करण त्याला परमार्थ कैसा। प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा। काय समजलास? आणि मग म्हणाले, तू बाहेर कुठे ठरवलं असशील तर त्या मुलीला इथं घेऊन ये, नाहीतर मी सांगीन त्या मुलीशी लग्न कर। मग त्यांनीच चित्राशी लग्न ठरवलं। माझ्यासारखा यक्कशी जीव या भवसागरातून तरून परमार्थ मार्गावर चालायला किती कष्ट स्वामीजी घेत होते, आणि थोड्या कमी अधिक प्रमाणात सगळ्यांसाठीच त्यांनी घेतलेले कष्ट आपण पाहिले तर थक्क होऊन जायला होईल। पुढे लग्न झाल्यावर दर गुरुवारी स्वामीजींच्या घरी भरणाऱ्या केंद्र सत्संगाला यायचो, तेव्हा चित्रा दारात दिसली की रवी उगवला का असं विचारायचे, आणि पुढे अगदी त्यांच्या पलंगाजवळ बसून घ्यायचे। एकदा आम्ही स्वामीजींना विचारून संध्याकाळी भेटायला गेलो होतो। स्वामीजी नेहमीसारखे पलंगावर पहुडले होते। स्वामीजींना आम्ही नवीन घेतलेला कॅमेरा दाखवला आणि विचारलं, फोटो काढू का? तर हां असं म्हणत डाव्या हाताने असं घट्ट जवळ ओढून घेतलं होतं की मी पार विरघळूनच गेलो। असं वाटलं लांब जाऊच नये। असे आपले स्वामीजी म्हणजे साक्षात ईश्वरच। 1996 गुरुपौर्णिमेला आपल्या सगळ्यांना स्वामी मकरनाथांकडे सोपवून त्यांच्या सद्गुरूंच्या चरणी विलीन झाले। 3 वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल 2014 मला ट्रान्सफर ऑर्डर आली, तेव्हा स्वामी मकरनाथांना फोन करून सांगितलं तर स्वामीजी चटकन म्हणाले, अरे आपण जायचं, नागपूर फार छान आहे, आपली तिथं केंद्र आहेत आणि मी दरवर्षी येतोच की। कुटुंब आणि केंद्र यांच्यापासून प्रथमच लांब जायचं, आपण एकटे सगळं कसं काय जमवू शकू असे मनात घोळत असलेले विचार स्वामीजींबरोबरच्या 2-5 मिनिटाच्या फोन नंतर आणि त्यांच्या आपण जायचं या 2 शब्दानंतर एकदम पळून गेल्यासारखं वाटलं। खूप दिलासा देण्याचं काम केलं। मला एकदम आठवलं 1984 माझ्या बाबांची नागपूरजवळ पुलगावला बदली झाली होती, तेव्हा स्वामी माधवनाथ म्हणाले होते, अरे काही काळजी करू नकोस, मी आहेस तिथे, तुला वाटलं की फक्त हाक मार, पण सारख्या हाका मारू नकोस हा असं म्हणाले, आणि त्यांच्या नेहमीच्या शैलीत खळखळून हसले होते। तेव्हा स्वामी माधवनाथांनी बाबांना पत्र पाठवलं होतं, त्यात लिहिलं होतं, तिकडे उन्हाळा खूप असतो, 111-112 फॅरनहाईट पर्यंत टेम्परेचर असतं, तरी तब्येतीला जपत जा, या गर्मीमध्ये राहण्याची आपल्याला सवय नसते, त्यामुळे शारीरिक त्रास होण्याचा संभव असतो, जेवण्याखाण्यात जपावे, पाणी खूप प्यावे, म्हणजे उन्हाळ्याचा त्रास होणार नाही, तिथे भरपूर वेळ मिळत असल्यामुळे साधनाही उत्तम होईल। माझे बाबा केंद्रातील बहुतेक सगळ्या जुन्या साधकांना माहीत आहेत, उत्तम व्यायामपटू आणि पुणेश्री व महाराष्ट्रश्रीचे किताब 2-3 वर्ष मिळवलेले, पण जेव्हा जेव्हा पुलगावून आल्यावर स्वामीजींना भेटायला जायचे अगदी लहान मुलासारखे हळवे होऊन जायचे, आणि स्वामीजी पण असे घट्ट जवळ घ्यायचे की बाबा पार विरघळून जायचे। अगदी तसंच आता मला स्वामी मकरनाथ म्हणाले होते, तिथं फार रमू नकोस हा, आपल्याला लवकर परत यायचं आहे, आणि छान हसले। नंतर एका बुधवारी सकाळी त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा तिथं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कशी काळजी घे, तसंच माझ्या प्रश्नाला उत्तर देत गाडी विकू नकोस, उलट बरोबर घेऊन जा असं आवर्जून सांगितलं, तू 2-व्हीलरवर फिरलास तर सोसणार नाही, आजारी पडू शकतोस, म्हणजे प्रत्येक बाबतीत स्वामीजी आपली किती विचारपूर्वक काळजी घेत असतात हे पदोपदी जाणवत होतं। यात त्यांना एकच अपेक्षा असते की आपण साधना त्यांना अपेक्षित आहे तशीच करावी, ती सुद्धा आपल्या स्वतःच्या कल्याणासाठीच। मला स्वामीजी आणखी एक गोष्ट म्हणाले होते की तुला नागपूरला पुण्यापेक्षा कमी काम असेल तर वेळ जास्त मिळेल, तुला साधनेसाठी त्याचा फायदा होईल, म्हणजे त्या वेळेचा चांगला उपयोग कर असंच सुचवायचं होतं। स्वामीजींचं आपल्यावर किती लक्ष असतं त्याचं एक उदाहरण, मला साधारण दर महिन्याला शेवटचे 8-10 दिवस घरी यायला उशीर होतो, जरा रुटीन डिस्टर्ब व्हायचं आणि होऊ नये पण शेवटी ध्यान कमी व्हायचं, 2-3 दिवस मी ध्यानाला 12-13 मिनिटं बसत होतो, तेव्हा ऑडिओ ब्रॉडकास्टिंगची सुविधा चालू होती आणि मी लगेचच्या गुरुवारचा सत्संग ऐकत होतो। स्वामीजी म्हणाले होते, साधना ही नियमितच झाली पाहिजे, नाहीतर आम्ही ध्यानाला किती बसणार तर 12.5 मिनिटं हे चालायचं नाही। बरं, नागपूरला गेल्यावर राहायला उत्तम जागा मिळाली, 2 वेळच्या डब्याची जालन्याच्या पूज्य ताई महाराजांकडे जाणाऱ्या कांडीटकर कुटुंबाकडे सोय झाली, म्हणजे हे सगळं जाणवत होतं की स्वामीजींनी सगळं अरेंज करून ठेवल्यासारखं होतंय। राहायला ज्यांच्या बंगल्यात 2 खोल्या मिळाल्या होत्या ती मंडळी पण इतकी प्रेमळ की मला त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीसारखंच सांभाळत होती। स्वामीजींनी मला फोन करून देवरस काकांचा नंबर देऊन त्यांच्याकडे रविवारी केंद्र असतं तर तू जात जा असं सांगितलं। 2014 स्वामीजी नागपूर आनंद यात्रेसाठी आले होते, तेव्हा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम आणि अतिशय भावपूर्वक अशा पाद्यपूजा यांनी चार पाच दिवस कसे गेले कळले पण नाही। स्वामीजींबरोबर आलेल्या एका ज्येष्ठ साधकांनी बोलताना असं सुचवलं होतं की रोज व्यवहारात ऑफिसच्या रुटीनमध्ये काम करण्यासाठी आपण आपली एक्सेप्टन्स लेवल वाढवली पाहिजे। त्यावर मी बराच विचार करायला लागलो आणि मनाची अशी तयारी केली की जे होतंय ते आपल्या चांगल्यासाठीच असं समजायचं आणि बाकी बारीक सारीक गोष्टींकडे फारसं लक्ष द्यायचं न देता स्वामीजींना काय वाटेल याचा विचार करायचा आणि यात पण स्वामीजींनीच बदल घडवून आणला। मी नागपूरला गेल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यात जेव्हा चित्राला फोन करायचो तेव्हा ऑफिसचा विषय हा यायचाच, पण ह्या आनंद यात्रेनंतर हळूहळू आपोआप तो विषय आमच्या गप्पांवरून नाहीसा झाला। मागच्या वर्षी मला आमच्या ठाणे येथील हेड ऑफिसमध्ये जागा आहे म्हणून सांगण्यात आलं। मी स्वामीजींना वेळ विचारून फोन केला आणि सांगितलं तर म्हणाले, रवी आपल्याला पुण्याला यायचं आहे ठाण्याला नाही, आणि आता तू जर तुझं डिपार्टमेंट चेंज केलंस तर तुझा आतापर्यंतचा अनुभव वाया जाईल, तसे नको। नोव्हेंबर 16 नागपूर आनंद यात्रेला स्वामीजी आले होते तेव्हा मला म्हणाले, तुझी पुण्याला ट्रान्सफर होण्यामध्ये काय अडचण आहे? मी सांगितलं की स्वामीजी कोणी नागपूरला यायला तयार होत नाही, तर क्षणभर विचार करून म्हणाले, येईल कोणीतरी लवकरच। पूज्य स्वामीजींनी तेव्हाच माझ्या ट्रान्सफरचा संकल्प सोडला असणार, कारण अक्षरशः काही दिवसातच एक जण नागपूरसाठी सिलेक्ट झाल्याचं मला कळालं। अजून एक गोष्ट म्हणजे नागपूरला रविवारच्या केंद्रात सच्चिदानंदांचं ज्ञानेश्वरी नित्य पाटील ओव्यांवर निरूपण असतं। 2014 आनंद यात्रेनंतर स्वामीजींनी असं सुचवलं की अल्टरनेट रविवारी इतर साधक निरूपण करतील, आधी ज्ञानेश्वरी नित्यपाठ होता आणि नंतर श्री समर्थांचे मनातील श्लोक यावर एक एक साधन निरूपण करू लागला, त्यामुळे चांगला अभ्यास व्हायला लागला आणि कायम तेच विचार करायची पण सवय झाली। आता स्वामीजींच्याकडे एकच प्रार्थना आहे, श्री पंत महाराज यांचा एक अभंग आहे जो स्वामी माधवनाथांना पण खूप आवडायचा, नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी। तर या अभंगाप्रमाणे येथील सर्व साधक वर्गाबरोबर नाचत आनंदात या जीवनाच्या अंतापर्यंत परमार्थ मार्गावरील वाटचाल चालू राहू दे। हरिओम।
सद्भक्त रवीचं गुरुस्तवन ऐकताना जाणवत होतं की सद्गुरू आणि शिष्य यांच्यामधलं नातं कसं मोहक असतं आणि त्याचबरोबर शिष्याला कसं ते सांभाळत असतात। मागे एकदा केंद्रामध्ये पावसचे सद्भक्त बाबूराव देसाई त्यांनी काही आठवणी सांगितल्या होत्या। ते म्हणाले की स्वामी स्वरूपानंदांनी एकदा त्यांना ओम राम कृष्ण हरी हा मंत्र लिहायला सांगितला। बाबूरावांनी तो लिहिला, काही वया सुद्धा भरल्या। नंतर स्वामीजी म्हणाले की तो त्या लिहिण्याऐवजी तोंडानी जप कर, मात्र ओम राम कृष्ण हरीऐवजी माझं नाव घे। बाबूरावांनी आश्चर्याने विचारलं की तुम्ही मला देवाचं नाव सोडून तुमचं नाव जपायला सांगत आहात, ते कसं काय? त्याच्या स्वामीजींनी जे उत्तर दिलं ते खूप विलक्षण आहे। स्वामीजी म्हणाले, अरे माझे सद्गुरु गणेशनाथ बाबा महाराज सांगायचे की भगवंत हा एक उत्कृष्ट बनिया आहे, तो तराजू घेऊन बसलाय, जो कोणी जितकी भक्ती करतो तेवढी त्याला प्राप्ती होते, भगवंत तसूभरही जास्त देत नाही किंवा कमी पण देत नाही। पण गुरूंचं कसं असतं की ते खूप दयाळू असतात, ते म्हणतात की देवा हा माझा आहे त्यामुळे माझ्या बँक बॅलन्समधनं घे आणि याला दे, थोडं जास्तीचं दे। त्यामुळे जे गुरु देऊ शकतात ते देवसुद्धा देत नाही आणि म्हणून गुरुभक्ती श्रेष्ठ आहे। खरंच असं जाणवतं की शिष्याच्या कल्याणाची तळमळ असं अकृत्रिम प्रेम जिव्हाळा हे फक्त सद्गुरूच करू जाणे। आपण स्वामी मकरंदनाथांनी सुद्धा अनेक जे नातेसंबंध जोपासलेले आहेत ते पाहत आहोत। सद्गुरुपदी ते आरूढ असले तरी त्यांचे स्नेही मित्र यांच्याबरोबरचे त्यांचे प्रेमबंध तसेच आहेत। स्वामीजींच्या बरोबर सद्भक्त विजय अयाचित हे बँकेमध्ये सहकारी म्हणून कार्यरत होते। स्वामीजींनी जरी अलौकिक नोहावे लोकांप्रती या न्यायाने त्यांचं मोठेपण झाकून ठेवलेलं होतं, तरी एका अनामिक ओढीनी अयाचितांचे स्वामीजींशी मैत्रीपूर्ण स्नेहबंध जोडले गेले आणि मग हळूहळू सद्गुरूंच्या रुपामध्ये स्वामीजींच्या चरणी त्यांचा भाव कसा दृढ होत गेला ते आपण त्यांच्याकडनं ऐकूयात।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुस्तवनानिमित्त मला या व्यासपीठावर परमपूज्य स्वामीजींबद्दल काही अनुभवाचे बोल व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचा मी ऋणी आहे. माझा जन्म एका दुर्गम अशा खेडेगावातला, आजूबाजूचे वातावरण एकदम ग्रामीण, जीवनावश्यक अशा कोणत्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. फक्त नजरेसमोर एक आदर्श म्हणजे माझे वडील, दीपस्तंभासारखा मार्गदर्शन करणारा भक्कम आधार. शिक्षण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाल्यानंतर वडिलांच्या आशीर्वादाने युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये नोकरी मिळाली आणि नशीब आजमावण्यासाठी पुणे येथे बँकेच्या नोकरीत रुजू झालो. थोडी परिस्थिती सुधारू लागली आणि वडिलांचे निधन झाले, माझा एकमेव आधारस्तंभ कोसळला. परंतु परमेश्वराची लीला अगाध आहे. माझी बदली बँकेच्या लक्ष्मीरोड शाखेकडे झाली आणि त्याच दरम्यान स्वामीजींची चिंचवड शाखेकडून लक्ष्मीरोड शाखेकडे बदली झाली. तेथे स्वामीजींची पहिली ओळख एक सहकारी या नात्याने झाली. नंतर एकाच विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा सहवास मिळावा व आयुष्याला एक वेगळे वळण मिळावे हा परमेश्वरी संकेत असावा. स्वामीजींच्या सहवासामध्ये त्यांचे आचार विचार, संयमित व मृदू भाषण, प्रेमळ नजर, निस्वार्थ मैत्री, मदत करण्याची तत्परता, साधी राहणी, प्रामाणिकपणा, सत्याचा पाठपुरावा करण्याची वृत्ती, प्रसंगी नर्म विनोदबुद्धी, ठाम आत्मविश्वास, स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व यासारख्या अनेक सद्गुणांमुळे मी त्यांच्याकडे ओढला गेलो. माझ्या वडिलांनंतर जाणवणारी पोकळी स्वामीजींमुळे भरून निघाली. एक आश्वासक मित्राचा शोध मला लागला. बँकेमध्ये खूप स्टाफ होता, त्यामध्ये हेतुकेंद्रित असे वेगवेगळे गट होते. काही व्यसनांच्या माध्यमातून, काही कुचेष्टेच्या माध्यमातून, काही हॉटेलिंगच्या माध्यमातून, या कशातच नसणारे आम्ही दोघे एकत्र आलो आणि माझ्या जीवनाला एक सूर मिळाला. आपला संयम यत किंचितही डळू न देता समोरच्या माणसाला ते सहजासहजी जिंकून घेत असत. स्वामीजींच्या शांत, संयमी, मृदूभाषी या सद्गुणांची बँकेतील काही चाटळ मंडळी मस्करी करत. स्वामीजींनी कधीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, परंतु त्यांनी आपल्या कृतीतून योग्य संदेश दिला. या चाटळ मंडळींमधील एक जण तात्पुरत्या कालावधीसाठी कॅशियरचे काम करत असताना त्याला 5,000 रुपये शॉर्ट लागले. त्या काळी 5,000 रुपये मोठी रक्कम होती. बँकेची वेळ संपताच सर्वांनी हळूहळू काढता पाय घेतला, परंतु स्वामीजी मात्र शेवटपर्यंत थांबून त्यांनी फरक सोडण्यास मदत केली. फरक न मिळाल्यास आर्थिक हातभार लावण्याची तयारी सुद्धा दर्शवली. मस्करी करणाऱ्याशी कटुता न ठेवता त्याला निरपेक्ष भावनेने केलेली मदत पाहून त्या सहकार्याचे डोळे पाणावले. हळूहळू आमची मैत्री फुलत गेली, वेवलेन्स जुळत गेल्या. लहानपणीच्या आठवणी, नोकरी लागेपर्यंत जीवनप्रवास, नोकरी लागल्यानंतर पुण्यामध्ये स्थायिक होण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, यामध्ये आमच्यात बरेचसे साम्य होते. परंतु स्वामीजींचे वाई, राजगुरुनगर, बारामती येथे वास्तव्य, त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची घेतलेली भेट, आणीबाणीचा काळ, त्यांनी भूमिगतपणे केलेले कार्य, पत्रकांची ने आण, त्यामुळे त्यांना भोगावा लागलेला तुरुंगवास, त्या काळात त्यांना भेटलेली अलौकिक व्यक्तिमत्वाची माणसे, या सर्व गोष्टी दिपून टाकणाऱ्या होत्या. त्यामुळे मी फारच प्रभावित झालो होतो. 1998 साली बँकेतील संघटनेचे अधिवेशन नाशिक येथे संपन्न झाले. त्यामध्ये बँकेतील असामान्य व्यक्तिमत्व म्हणून स्वामीजींचा बँकेच्या चेअरमन साहेबांच्या हस्ते सत्कार केला होता. सत्काराला उत्तर देताना स्वामीजींनी ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील तेथ सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी मरणेची साठी नमस्कारिता या ओवीचा आधार घेत आपले विचार मांडले. त्यांचे शब्द न शब्द ऐकताना श्रोते भारावून गेले. स्वामीजींना भेटण्यासाठी अनेक साधक कामानिमित्त बँकेत येत असत. कमीत कमी वेळेत त्यांच्याशी बोलून स्वामीजी कामाला लागत. स्वामीजी केंद्रातील कामाबद्दल, त्यांच्या जबाबदारीबद्दल मात्र बँकेत काहीच बोलत नसत. एक सर्वसामान्य जीवन ते बँकेत जगत असत. कधीकधी दुपारी डबा खाण्याच्या वेळेसुद्धा पटकन डबा संपवून बेलबागेच्या मंदिरात जाऊन ते चिंतन मनन यामध्ये वेळ सार्थकी लावत. हळूहळू स्वामीजींनी मला आध्यात्मिक आवड निर्माण केली. स्वामी माधवनाथांच्या प्रवचनाला माया अपार्टमेंटमध्ये येत जा असे सांगितले. तेथे मी येऊ लागलो, परंतु स्वामी माधवनाथांची प्रवचने ऐकण्याचे फारसे भाग्य मला लाभले नाही. स्वामी माधवनाथांनी देह ठेवला आणि केंद्राची जबाबदारी स्वामी मकरंदनाथांवर आली. बँकेत काम करत असताना काही दुर्जन मंडळी त्यांना हव्या तशा घटना घडवून आणत असत. मी एकदा स्वामीजींना म्हणालो, ज्ञानेश्वर माऊलींनी उगाचच जो जे वांछिल तो ते लाभो असे म्हटले आहे, त्यामुळे या दुष्ट मंडळींचे फावते आहे. यावर मात्र स्वामीजींनी मला एक मर्म सांगितले. ते म्हणाले, अरे असे नाही, कोणी कितीही मुखवटा घालण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस तो जसा आहे तसाच जगासमोर येतो. फक्त काही काळ इतरांना फसवल्याचा आनंद त्याला मिळतो इतकंच. ज्ञानेश्वर माऊलींना संपूर्ण प्राणीमात्राची चिंता होती. सर्वांचे भले व्हावे हीच त्यांची तळमळ होती. स्वामीजींचा आणि माझा घरोबाही वाढत गेला. कधी स्वामीजी केदार बंदरसह आमच्याकडे येत, कधी मी सहकुटुंब त्यांच्या घरी जात असे. स्वामीजी आमच्याकडे आले की एक पर्वणी असे. अतिशय प्रसन्न आनंदी खेळीमेळीचे वातावरण तयार होत असे. एका निखळ मैत्रीचा आनंद मला वाटत असे. स्वामीजींनी ओमनी गाडी घेतली तेव्हा गाडी घेऊन ते उभयता आमच्या घरी आले. आम्हा सर्वांना त्या गाडीतून छोटी सैर घडवून त्यांनी घरी आणून सोडले. ही एक सुखद अनुभूती होती. बँकेत आम्ही दोघांनी एकत्र संघटनेचेही काम केले होते. एकदा संघटनेचे अध्यक्ष पुण्यात आले असता स्वामीजींनी आम्हाला नव्याने तयार झालेला भूगाव साधकाश्रम पाहण्यासाठी नेले. सर्व परिसर हिंडून तेथील व्यवस्थांची माहिती दिली. केंद्राची जबाबदारी आणि बँकेची नोकरी यामुळे स्वामीजींची फारच ओढाताण होऊ लागली. त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला व राजीनाम्याचा अर्ज देऊन निर्णय अंमलात देखील आणला. स्वामीजींचा बँकेतील सेंड ऑफचा कार्यक्रम शास्त्री रोडवरील बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये चालला होता. त्याचवेळी बँकेचे तत्कालीन चेअरमन कॉन्फरन्स हॉलच्या शेजारी असलेल्या केबिनमध्ये आले. त्यांनी काय कार्यक्रम आहे याची माहिती घेतली व कार्यक्रम झाल्यानंतर स्वामीजींना येऊन भेटण्याचा निरोप दिला. स्वामीजी चेअरमन साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश करताच चेअरमन साहेबांनी उठून स्वामीजींना वाकून नमस्कार केला व सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्याचा प्रस्ताव देऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. आपण बँकेचे असेट आहात, आपल्या आशीर्वादाची बँकेला गरज आहे, कृपया फेरविचार करावा असेही सांगितले. परंतु स्वामीजींनी हा निर्णय पूर्ण विचारांती घेतला आहे असे नम्रपणे सांगितले. भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय नेत्यांनी सुद्धा संघटनेत महत्वाचे पद स्वीकारावे अशी गळ घातली होती. परंतु तेथेही स्वामीजींनी नम्रपणे नकार दिला व स्वामीजी केंद्रातील जबाबदारीमध्ये पूर्ण रुपाने एकरूप झाले. स्वामीजींशी संवाद साधताना किंवा एखादी अडचण सांगताना मला कधीच संकोच वाटला नाही. माझ्या अडचणी त्यांच्याच अडचणी समजून त्यातून ते मार्ग दाखवत असत. बँकेत काही काळ आम्ही एकत्र संघटनेचे काम केले होते. स्वामीजी उत्तम संघटक असल्यामुळे बँकेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा ते मला संघटनेच्या समस्यांवर अचूक मार्गदर्शन करत असत. माझी बदली, प्रमोशन इत्यादी विषयांवर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले व त्यांचे छत्र आपल्यावर आहे या जाणीवेने मी निश्चिंत असे. प्रथम मला अनुग्रह घेऊन गुरुशिष्याच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते मोकळे व मोलाचे वाटे. परंतु स्वामीजी बँकेतून बाहेर पडल्यानंतर मात्र मला गुरूंच्या मार्गदर्शनाची जास्त आवश्यकता आहे याची जाणीव झाली व मी गिरीशपाशी हा विचार मांडला व त्याच्या माध्यमातून अनुग्रह देण्याविषयी विनंती केली. दिनांक 30 जून 2007 रोजी स्वामीजींचा मला अनुग्रह झाला. अनुग्रह झाल्यानंतरचा केंद्रातला पहिला मोठा कार्यक्रम म्हणजे 2007 सालची पंढरपूर आनंद यात्रा. या आनंद यात्रेची आध्यात्मिक पर्वणी मला जवळून अनुभवता आली. तेथील नियोजन, भव्यता, आध्यात्मिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, भजन, कीर्तन, ध्यान, प्रवचन, साधकांचा उत्साह, श्रद्धा, निष्ठा, स्वामीजींबद्दल आदरभाव, तेथील नगर प्रदक्षिणा, त्यामध्ये स्वामीजींचा उत्स्फूर्त सहभाग, या गोष्टींमुळे मी भारावून गेलो. आनंद यात्रेचा खरा आनंद मला स्वानुभवातून मिळाला. त्यातच एक दुग्ध शर्करा योग जुळून आला. पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा आमच्या बॅचचा तो दिवस होता. गर्दी अजिबात नव्हती. मी गरुड खांबाजवळ उभा राहून पांडुरंगाची मूर्ती डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात स्वामीजी तेथील बडवे विश्वस्त यांच्यासमवेत पांडुरंगाच्या दर्शनाला आले. स्वामीजी पांडुरंगापुढे हात जोडून उभे होते. ते पांडुरंगाशी एकरूप झाले होते. तो सोहळा मी आनंदाने पाहत होतो. सद्गतीत झालेले स्वामीजी दर्शन घेऊन गर्भगृहातून बाहेर आले. नेमका मी समोर उभा होतो. स्वामीजींनी दोन्ही हात पसरून मला प्रेमाने आलिंगन दिले. सारे वातावरण पांडुरंगमय झाले होते. स्वामीजींच्या रुपाने पांडुरंगाने मला साक्षात्कार दिला होता. आनंदाश्रूंना वाट मोकळे करून मी धन्य झालो होतो. अशीच एक अनुभूती माझ्या फ्लॅटच्या वास्तुशांतीच्या वेळी मिळाली. वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला स्वामीजी आणि गिरीश आले होते. गृहप्रवेशाच्या वेळी मी, डोक्यावर कलश घेतलेली माझी सौ आणि स्वामीजी अशा तिघांनी वेदमंत्राच्या निनादात गृहप्रवेश केला. वास्तुशांतीच्या मंगलप्रसंगी स्वामीजींचे चरण माझ्या घराला लागले आणि ती वास्तू पवित्र होऊन गेली. त्या घरात खऱ्या अर्थाने सुख, समाधान, आनंद आणि शांतता नांदत आहे. 2011 साली झालेल्या पंढरपूर आनंद यात्रेच्या वेळी माझे नातेवाईक सुद्धा पंढरपूरला येणार होते, त्यामुळे तिथे राहण्याची मी स्वतंत्र व्यवस्था केली होती. इतक्या मोठ्या समारंभात सुद्धा स्वामीजींचे माझ्यावर लक्ष होते. आम्ही स्वामीजींना नमस्कार करून निघणार इतक्यात स्वामीजींनी आम्हाला प्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही असे सांगितले व विलास दादांवर आमच्या भोजनाची जबाबदारी दिली. प्रत्येक साधकावर त्याच्या लहानसान गोष्टीवर लक्ष ठेवून कोणाची गैरसोय होणार नाही ना याची ते जाळतीने काळजी घेतात. साधकांची त्यांच्या नातेवाईकांची प्रेमाने विचारपूस करतात. प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहेत याची अनुभूती देतात. खरंच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वामीजींसारख्या गुरूंचा कृपाप्रसाद आपल्याला लाभत आहे हे आपले परमभाग्य आहे. 2012 साली माझ्या वडिलांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून एक छोटेसे गेट टुगेदर करावे असा विचार होता. वडिलांविषयी वाटणारे भाव गुरुपूजन करून गुरूंच्या चरणाशी वाहता आले तर खऱ्या अर्थाने फलश्रुती होईल असे वाटल्याने स्वामीजींचे पाद्यपूजन करावे असे वाटू लागले. माझे घर छोटे असल्यामुळे एखादा हॉल घेऊन तेथे कार्यक्रम करावा म्हणजे सर्वांना एकत्र बसून पाद्यपूजनाच्या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल असे विचार आले. मी हा विचार गिरीशपाशी मांडला. पाद्यपूजनाचा कार्यक्रम हॉलमध्ये झाल्याचे ऐकवत नव्हते. स्वामीजी तेथे येतील का अशी शंका होती. गिरीशने माझे विचार स्वामीजींपुढे मांडले आणि त्यांनी माझ्यावरील उदंड प्रेमामुळे त्वरित मान्यता दिली. पाद्यपूजनाचा मंगल कार्यक्रम काही साधक व माझे नातेवाईक यांच्या समवेत आनंदाने साजरा झाला. स्वामीजींचे आशीर्वाद माझ्यासह माझ्या नातेवाईकांनाही मिळाले. मी खऱ्या अर्थाने पावन झालो. स्वामीजींच्या आशीर्वादाची प्रेमाची कृपाप्रसादाची प्रखरण सदैव होत राहो ही सद्गुरुचरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
सद्भक्त विजय अयाचित यांच्या गुरुस्तवनानंतर आता आपण सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पोळ यांच्याकडनं अभंग ऐकणार आहोत.
गुरु वीण नाही कोणी रे दत्त नामहाचे ध्यास रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नामहाचे ध्यास रे गुरु माऊली तू साऊली जीवाची तूच बंधू पिता रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नामहाचे ध्यास रे गुरु धेनु होया मी चांधुले गे चकुर मी होता देवा गुरु चांदणे गे गुरु धेनु होया मी चांधुले गे चकुर मी होता देवा गुरु चांदणे गे गुरु हाच चारा गुरु हा निवारा गुरु हाच चारा गुरु हा निवारा गुरु हाच माझा श्वास रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नामहाचे ध्यास रे गुरु नाम छाया गुरु नाम माया गुरु नाम छाया गुरु नाम माया गुरु नाम घेता झाली शुद्ध काया गुरु नाम घेता झाली शुद्ध काया गुरु हाची सूरा अमृताचा पूरा गुरु हाची सूरा माझी नावरे गुरुवीण नाही कोणी रे दत्त नामहाचे ध्यास रे गुरु माऊली तू साऊली जीवाचे तुझा बंधु पिता रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नामहाचे ध्यास रे दत्त नामहाचे ध्यास रे दत्त नामहाचे ध्यास रे।
खरंच गुरुस्तवनाच्या सोहळ्याचा हा पहिलाच दिवस आहे, उत्तरोत्तर याची गोडी वाढतच राहणार आहे। मागे एकदा असंच गुरुस्तवनाचं केंद्र संपल्यानंतर एक साधिका आणि मी केंद्रातनं बाहेर पडता पडता बोलत होतो की आजचं केंद्र किती छान झालं ना। त्याच्यावर ती म्हणाली की अगं, गुरुस्तवनाच्या या काळात होणारी सद्गुरु भेट ही काही विलक्षण अद्भूत अशीच असते आणि त्याची गोडी सुद्धा अवीट अशी आहे। आता आपण कार्यक्रमाच्या शेवटचं गुरुस्तवन ऐकणार आहोत। सद्भक्त सौभाग्यवती मंजिरी सुदामे हे आपलं गुरुस्तवन सादर करेल। मंजिरी ही स्वामी मकरंदनाथांची अनुग्रहित आहे। ती मूळची नागपूरची असून आता पुण्यामध्ये स्थायिक आहे। तरुण वयामध्येच स्वामीजींच्या चरणी ती आली आणि तिचं जीवन कसं स्वामीमय होऊन गेलं हे आपण आता तिच्याकडनं ऐकूयात।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या माऊली स्वरूप सद्गुरूंबद्दलचे भाव व्यक्त करण्याचे भाग्य मला मिळाले ही स्वामीजींची कृपाच आहे। सद्गुरु स्तवनाच्या निमित्ताने स्वामीजींनी अनुग्रहित केल्यापासून किंबहुना त्याच्या आधीपासूनच्या खूप आठवणी ताज्या झाल्या। मी मूळची नागपूरची, 1995 साली मे महिन्यामध्ये 10वीची परीक्षा झाल्यानंतर आईबाबांबरोबर मी पुण्यात आले होते, कारण आईबाबांना परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह घ्यायचा होता। त्यावेळी पूजनीय मोठ्या स्वामीजींचं दर्शन घडलं हे माझं भाग्यच आहे। त्यांचं एकदाच दर्शन झालं पण त्यांचं विलक्षण व्यक्तिमत्व, त्यांचे चमकणारे डोळे आणि त्या दृष्टीतून वाहणारं अपार प्रेम आणि करुणा आजही मला जसंच्या तसंच आठवतं। माझे आई वडील अनुग्रहित झाल्यामुळे नागपूरच्या केंद्रामध्ये नियमित जात असत। पूजनीय स्वामी माधवनाथांनी देह ठेवल्यावर पूजनीय स्वामी मकरंदनाथ प्रथमच नागपूरला येणार होते। स्वामीजी येणार म्हणून नागपूर केंद्रात खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं। ते बघून आणि ऐकून मलाही स्वामीजींना बघण्याची खूप उत्सुकता होती आणि 1998 डिसेंबर महिन्यात परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं नागपुरात आगमन झालं। स्वामीजींच्या प्रथम सत्रानंतर मी त्यांना नमस्कार केला तेव्हा अत्यंत प्रेमळ दृष्टीने बघत येत जा असं ते मला म्हणाले। ते ऐकून खूप आनंद वाटला आणि तो आनंद बराच वेळ जाणवत राहिला। ते मला घडलेलं स्वामीजींचं प्रथम दर्शन। त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 31 डिसेंबर 1998 रोजी स्वामीजींनी मला अनुग्रह देऊन कृपांकित केलं। त्या दिवसाचं म्हणजेच स्वामीजींनी कृपांकित केलं त्या दिवसाचं महात्म्य मला आज कळतंय। जर स्वामीजी आपल्या जीवनात आले नसते तर हे जीवन कुठल्या दिशेला गेलं असतं याची कल्पनाही करावीशी वाटत नाही। स्वामीजी वर्षातून एकदा 3 ते 4 दिवसांसाठी नागपुरात येत असत। खरं तर मला प्रवचनातलं सत्संगातलं काहीच समजत नसे पण तरीही स्वामीजींच्या भोवताली असणारं स्वर्गीय वातावरण, त्यांची प्रेमळ कृपादृष्टी सगळ्या जगाचा विसर पाडणारं वाटायचं। स्वामीजींचं महात्म्य माहिती नसतानाही पावलं आपोआप स्वामीजींकडेच वळायची। त्यांच्या चरणांवर डोकं ठेवल्यावर मिळणारं समाधान खूप ओढ लावणारं वाटायचं। किंबहुना ते आहे, ते समाधान आणि आठवणी आम्ही वर्षभर पुरवायचो आणि पुढल्या वर्षी स्वामीजी येण्याची वाट बघायचो. एका वर्षी स्वामीजींची नागपूरची आनंद यात्रा आणि माझं सेकंड इयरचा युनिव्हर्सिटीचा व्हायवा यांच्या तारखा अगदी एकच येत होत्या. त्यामुळे मला आतून खूप वाईट वाटत होतं, कारण त्यावर्षी स्वामीजींचं दर्शन घडणार नव्हतं. या विचारांमध्येच मी व्हायवाच्या दिवशी कॉलेजमध्ये गेले तेव्हा कळलं की सगळे व्हायवा 10 दिवस पोस्टपोन झाले आहेत. ते ऐकून मला खूप आनंद आणि आश्चर्य दोन्ही वाटलं. लगेच मी माझ्या 2 मैत्रिणींना घेऊन झपाटल्यासारखे स्वामीजींच्या दर्शनाला गेले. माझ्या 2 मैत्रिणी स्वामीजींच्या दर्शनानी भारावून गेल्या. त्या दोघींनीही स्वामीजींचा अनुग्रह देखील घेतला. तेव्हा माझ्या मनात एक विचार पक्का झाला की हे जे काही सगळं घडतंय किंवा घडलंय ते सगळं केवळ स्वामीजींच्या इच्छेमुळेच घडतंय. त्यामुळे यापुढे आपल्या आयुष्यात जे काही बरं वाईट घडेल ते स्वामीजींची इच्छा असं समजून ऍक्सेप्ट करायचं. 2002 साली आम्ही 3 भावंड आई वडिलांबरोबर स्वामीजींच्या दर्शनासाठी पुण्यात आलो होतो. तेव्हा सकाळी शुक्रवार पेठेतल्या त्यांच्या घरी दर्शनाला गेलो. तेव्हा तिथे असलेल्या साधकांना स्वामीजी सांगत होते की आपण समाजामध्ये जिथे असतो ते आपल्या योग्यतेप्रमाणे असतो. आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही मिळत असतं ते आपल्या योग्यतेप्रमाणे मिळतं. ते ऐकल्यावर माझा दृष्टिकोन बदलला. मला कुठल्याच गोष्टीसाठी रिग्रेट्स येईन असे झाले. त्यांचं बोलणं झाल्यावर आम्ही स्वामीजींना नमस्कार केला. आम्ही 2 दिवस पुण्यात राहणार होतो आणि दुसऱ्या दिवशी सगळी केंद्र बंद होती असं स्वामीजींशी बोलताना समजलं. पण आपल्यासारख्या साधकांना स्वामीजींचा सहवास घडावा म्हणून स्वामीजी किती कष्ट घेतात याचं उदाहरण म्हणजेच हा प्रसंग होता. आम्ही 5 जण आणि नागपूरची आणखीन एक साधिका अशा आम्हा 6 जणांना स्वामीजी त्यांच्या कारमधून भूगावला घेऊन गेले. स्वामीजी स्वतः कार चालवत होते आणि स्वामीजींचे वडील तीर्थरूप दादा देखील बाजूला बसले होते आणि आम्ही 6 जण मागे बसलो. भूगावला गेल्यावर स्वामीजींनी आमच्याकडून ध्यान करून घेतलं. त्यानंतर आजूबाजूचा परिसर दाखवला. त्यावेळी तीर्थरूप दादा माझ्या आईबाबांना स्वामीजींबद्दल सांगत होते. ते म्हणाले, खरं तर स्वामीजी मुळातच खूप मोठे आहेत. पूजनीय स्वामी माधवनाथ मला म्हणाले होते की त्याने तुमचा आणि तुमच्या कुळाचा उद्धार केला आहे, पण वाईट इतकंच वाटतं की आम्ही त्यांना खूप कडक शिस्तीत वाढवला. हे सांगताना त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. तेव्हा माझी आई म्हणाली, असं का म्हणता? स्वामीजी म्हणाले की तुमचा आणि तुमच्या कुळाचा उद्धारच त्यांनी उद्धार केला ही खरंच किती अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच आम्हाला देखील आमचे स्वामीजी लाभले. त्यानंतर तिथल्या त्या वर्षी झाडांना आलेले आंबे आम्हाला स्वामीजींनी खायला दिले आणि आम्ही स्वामीजींबरोबरच पुण्यात परत आलो. 2004 सालच्या स्वामीजींच्या नागपूर आनंद यात्रेच्या वेळीच माझं लग्न होतं. तेव्हा पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सौ मधुराताई दोघांनीही लग्नाला येऊन आम्हाला शुभाशीर्वाद दिले आणि दुसऱ्या दिवशी नागपूर केंद्रातर्फे आम्हा दोघांनाही पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री मधुराताईंची पाद्यपूजा करण्याचे भाग्य लाभले. ही माझ्यासाठी खूप मोठी घटना आहे. 2005 साली लग्नानंतर स्वामीजींच्या दर्शनाला गेले असताना स्वामीजींनी खूप आपुलकीने विचारपूस केली. मातोश्री मधुराताईंनी ओटी भरून भेटवस्तू दिली. तेव्हा आईने संकोचून विचारलं, हे सगळं कशासाठी? तर मधुराताई म्हणाल्या की अहो, लग्नानंतर ती पहिल्यांदाच आली, त्यात चैत्र महिना आहे. चैत्रात माहेरवशिणीची ओटी भरतोच ना, असं प्रेम कुठल्याच लौकिक नात्यात सुद्धा मिळत नाही. 2006 साली आम्ही मुंबईहून पुण्यामध्ये शिफ्ट झालो, पण नोकरी, लहान मुलगी, त्यामुळे माझं केंद्रात येणं होत नसे आणि माझी साधनही रेग्युलर नव्हती, पण स्वामीजींची आठवण मात्र खूप यायची. त्यातच 2008 साली माझ्या मिस्टरांच्या प्रोजेक्टसाठी आम्हाला 2 वर्षांसाठी डेन्मार्कला जावं लागणार होतं. तेव्हा आता 2 वर्ष स्वामीजींचं दर्शन होणार नाही ही हुरहुर होतीच, म्हणून जाण्याआधी स्वामीजींना नमस्कार करायला गेले. तेव्हा स्वामीजी मला म्हणाले की तू जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरी मी तुला विसरणार नाही, मी तुझ्या बरोबरच असेन. ते ऐकून प्रचंड आधार वाटला आणि गिल्टीही वाटलं, कारण माझी काहीही लायकी नसताना, साधना नियमित नसतानाही स्वामीजींनी इतकं मोठं आश्वासन दिलं. खरं तर स्वामीजींनी इतकं दिलं आहे की मी माझं पूर्ण आयुष्य जरी ओवाळून टाकलं तरीही कमीच आहे. एकदा एक साधक त्यांच्या सद्गुरु स्तवनात सांगत होते की त्यांनी त्यांची नवीन कार स्वामीजींना दाखवायला आणली. स्वामीजींनी कार चालवून बघितली, कौतुकही केलं आणि शेवटी एक वाक्य म्हटलं की हे सुख एवढ्या पुरतीच आहे. हे वाक्य मी माझ्या मनात पक्क केलं. जितक्या वेळा मी हे वाक्य आठवते तितक्या वेळा मला संसारातली नीड आणि ग्रीड यातली सीमारेषा दिवसेंदिवस स्पष्ट होते आहे. किंबहुना स्वामीजीच ती स्पष्ट करून देतात. संसारात येणारं सुख आणि दुःख हे अपूर्ण आहे, काही काळापुरतंच आहे, याची जाणीव दिवसेंदिवस स्पष्ट होते आहे. या सगळ्यांमधून शेवटी खऱ्या कायम सुखाचा समाधानाचा जो मार्ग आहे तो स्वामीजींच्या चरणांपाशीच येऊन थांबतो. या चरणांची सेवा माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत घडावी असं खूप मनापासून वाटतं. 2010 सालापासून दर रविवारच्या सकाळच्या केंद्रात मला नियमित येता येतं ही स्वामीजींचीच कृपा आहे. रविवारच्या केंद्रात स्वामीजींच्याकडून जे श्रवण घडतं त्यामुळे कळत नकळत मला खूप मार्गदर्शन मिळतं. स्वामीजींचे ज्ञानेश्वरींवर प्रवचन ऐकताना ज्ञानेश्वर महाराजांबद्दलचा पूजनीय भाव वाढतो. स्वरूप प्रश्न मंजुषेमधून स्वामीजी आनुषंगिक साधना घेतात तेव्हा स्वामी स्वरूपानंदांबद्दलचा प्रेमभाव दाटून येतो. पूजनीय स्वामी माधवनाथांबद्दल जेव्हा स्वामीजी बोलतात तेव्हा प्रत्यक्ष चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं. या सर्व संतांबद्दल प्रेम, आपुलकी, पूजनीय भाव वृद्धिंगत होतो. या सर्व संतांचा प्रत्यक्ष सहवास स्वामीजींमुळेच घडतो. मन उद्विग्न झालं, निराश झालं तर स्वामीजींच्या दर्शनाने, नुसत्या आठवणीने देखील उद्विग्नता नैराश्य दूर होतं, प्रसन्नता लाभते. 3 वर्षांपूर्वी आम्ही चाफळ्याला गेलो होतो. तिथल्या समर्थ स्थापित मारुती मंदिर आणि राम मंदिरात दर्शनाला गेलो. तिथे समर्थांनी सुरू केलेला रामनवमीचा उत्सव अजूनही तसाच साजरा केला जातो असं तिथले पुजारी आम्हाला सांगत होते. ते म्हणाले की त्या काळात रामनवमीचा उत्सव सुरू झाला की समर्थ शिवथर गळीत जाऊन राहत, जेणेकरून लोकांनी फक्त रामाचाच जय जयकार करावा. ते ऐकल्यावर स्वामीजींच्या निस्पृहतेची जाणीव झाली. स्वामीजींचं त्यांच्या सद्गुरूंविषयी असणारं प्रेम, एकरूपता, स्वामी कार्याविषयीची निस्पृहता आपल्यासाठी खरंच आदर्शच आहे. शेवटी एकच प्रार्थना स्वामीजी तुमच्या चरणी करावीशी वाटते. तुम्ही सदैव माझ्या पाठीशी आहातच, पण तुम्हाला अपेक्षित अशा भावाने कर्म, ध्यान, सेवा, भक्ती, उपासना माझ्याकडून माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत होऊ. हरि ओम तत्स.
या भावपूर्ण गुरुस्तवनानंतर आता मंडळातर्फे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सद्भक्त श्रीमती सरला कुलकर्णी या स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताई यांचं औक्षण करतील. यानंतर सद्भक्त विलासदादा स्वामी माधवनाथांची आरती म्हणतील. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सामील होणार आहोत. आरतीनंतर हा कार्यक्रम संपन्न होईल आणि आज सगळ्यांनी स्वामीजींना मनोमन नमस्कार करायचा आहे.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी पाजी श्री अमृत ओवी, देशी जाणीव आगळ, जाणीव आगळी अजाण भक्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दाविसी आता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा, हे अखंड चांदन, अखंड चांदने चकोर चित, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई देवी तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, ओ आळु आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, मावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा, भावे नमुनी पदकमला वरी ठेवियला माथा, ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था, प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता, आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनि पदकमलावरी ठेवियला माथा, सोहम हंसारूढ़ राहुनि शांतविसी आर्ता, नाथ पंथिसी खून दाविसी उन्मनि सुख भक्ता, ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनि पदकमला वरी ठेवियला माथा, भावधरुणिया चातक जैसा शरणयै मेघा, दासमने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा, ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनि पदकमलावरी ठेवियला माथा, भावे नमुनि पदकमलावरी ठेवियला माथा, बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।